आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टिंग आणि सिलिकॉन क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाच्या जोरावर आपण वर्चस्व गाजवू शकतो, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली पुलाची एक मार्गिका सुरू. आयआयएम आणि ऑनलाईन गेमिंग विधेयकं लोकसभेत मंजूर. आणि 9 ऑगस्टपासून 19 जिल्ह्यांच्या 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी. 8 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि मदत त्वरित देण्याच्या सूचना. आता सविस्तर बातम्या. भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टिंग आणि सिलिकॉन या तीनही तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असणारं मनुष्यबळ आपल्याकडे भरपूर असून ते बळकट करण्याचं काम केलं तर या तीनही क्षेत्रात आपण वर्चस्व गाजवू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. एमकेसीएल म्हणजे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये 6-6.5 हजार लोकांचं एक ऑन्टरप्रिनियर्स जाळं हे या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा ही एमकेसीएलच्या माध्यमातून निर्माण झाली ही देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता 25 वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्याच्यापेक्षा मोठी आव्हानं घ्यायची आणि तीही पूर्ण करायची आणि मला विश्वास आहे की आपण हे निश्चितपणे कराल आणि आम्ही देखील या आपल्या आव्हानांचा सामना करत असताना त्या कार्यपद्धतीत जो काही वाटा आम्हाला उचलायचा असेल तो उचलण्याकरता आम्ही निश्चितपणे अग्रसर राहू.
यावेळी प्रमुख पाहुणे आणि एमकेसीएलचे अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, संस्थापक डॉ विजय भटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ काकोडकर यांनी राष्ट्राची प्रगती आणि युवा शक्तीला एआय सक्षम करण्यासंदर्भात आपले विचार मांडले.
जगाला पुढे नेणारा माणूस म्हणून प्रगती जर घडवून आणायची असेल तर मला वाटतं ज्ञानाच्या क्षेत्रात खूप काही करण्यास वाव आहे आणि ते करताना ज्या फिलॉसॉफीवर एमकेसीएलचं काम चालू आहे ती फिलॉसॉफी मला अत्यंत महत्वपूर्ण वाटते. एकूणच विविध देशांमध्ये जर प्रगत देश म्हणून यायचं झाला तर त्याला सामरिक शक्ती पाहिजे, आर्थिक शक्ती पाहिजे, पण त्याचबरोबर अशा प्रकारची एक तात्विक शक्ती सुद्धा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. एआय सक्षम ग्रामीण युवक जर निर्माण केला तर मला वाटतं ही डिजिटल डिव्हाइड किंवा आर्थिक डिव्हाइड जी आहे ती खूप लवकर आपण भरू शकू आणि तरच मग आपल्या आर्थिक प्रगतीला सुद्धा तितकीच मोठी धार येईल. या युवा शक्तीला जर सक्षम केलं तर आपण भारताच्या ज्या काही समस्या आहेत म्हणा किंवा भारताच्या प्रगतीसाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते तर करू शकू, पण त्याही पलीकडे जाऊन जगाच्या समस्यांसाठी सुद्धा आपण ते अधिक व्यापक प्रमाणात आपण करू शकू.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान लाटेतही यशस्वी होण्याची क्षमता भारतीयांमध्ये आहे, त्यासाठी हे ज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची आवश्यकता आहे. या प्रयत्नात साई ही देशातील यशस्वी आणि पथदर्शक संस्था ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. राज्य शासनानं एआय चॅटबॉट्स तयार केले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना कळेल अशा भाषेत शंकांचं समाधान होऊ शकेल. मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यानं मुंबई, पुणे आणि नागपूर इथं कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित 3 संस्था सुरू केल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळील दुमजली उड्डाणपुलाच्या औंध ते शिवाजीनगर या मार्गिकेचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल झालं. उर्वरित बाणेर आणि पाषाण बाजूकडील कठड्याचं बांधकाम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. मेट्रो आणि उड्डाणपुलासाठी एकात्मिक पद्धत वापरून हा दुमजली उड्डाणपूल तयार करण्यात आला असून या पद्धतीनं बांधलेला शहरातील हा दुसरा उड्डाणपूल आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातले सदस्य उपस्थित होते. राधाकृष्णन हे एक यशस्वी उपराष्ट्रपती ठरतील आणि देशाच्या प्रगतीला त्यांचा मोठा हातभार लागेल असा विश्वास मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आयआयएम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर झालं होतं, राज्यसभेतही काल त्याला मंजुरी देण्यात आली. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे कामकाज वारंवार आणि शेवटी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. लोकसभेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन सट्टेबाजीवर निर्बंध घालणारं गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक लोकसभेत काल मांडलं, ते आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. ई स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला चालना देण्याबरोबरच त्यावर नियमन आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. कोणत्याही प्रकारे ऑनलाईन गेम्सद्वारे सेवा जाहिरातींच्या रुपानं आर्थिक व्यवहारांवर पूर्ण बंदीची तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकात 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपये दंड किंवा दोन्ही अशा शिक्षांची तरतूद आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 81व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांना आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते. मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राजभवनातही राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आलं. राज्यात 9 ऑगस्टपासून आतापर्यंत 19 जिल्ह्यातील 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या काळात 8 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून जिल्हा प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करावं. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात गेला आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोबतच मोठी पशुधनाची हानी झाली असून घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. शेतीच्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच दिले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे नुकसानग्रस्त भागांचा सध्या दौरा करत आहेत. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पलकोटा नदीला पूर आल्यानं भामरागड गाव पुरानं वेढलं गेलं. इथं 4 दिवसांपासून अडकून पडलेल्या 4 विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. हे विद्यार्थी दिल्ली इथं होणाऱ्या केंद्रीय परीक्षेसाठी जाणार होते. सांगली जिल्ह्यात काल पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानं वारणा धरणातून विसर्ग कमी करण्यात आला. मिरजेतील कृष्णाघाट इथं कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. तळकोकणाला जोडणाऱ्या कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला. कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केरली केरले रोड दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यानं केरली ज्योतिबा मार्गे वाहतूक वळवण्यात आली. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 7 फुटानं वाढ झाल्यानं श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथलं श्रीदत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. नाशिक शहरासह घाटमाथ्यावर काल दिवसभर पावसानं जोरदार हजेरी लावली. उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसानं विसर्ग वाढवण्यात आला असून नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी काल पाटण तालुक्यातील पाटण हेळवाग इथल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. खडकवासला धरणातून काल सकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं पुणे शहरातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. प्रवाशांनी अधिक वेळ देण्याची विनंती केल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या रोरो कार वाहतूक सेवेसाठी नोंदणीची अंतिम मुदत उद्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर कोलाडहून नांदगाव रोड आणि वेर्णा इथं गाड्यांच्या वाहतुकीसाठी ही सेवा असणार आहे. जुन्या नाशिकमध्ये पावसामुळे काल रात्री एक जुना वाडा कोसळल्यानं 9 जण जखमी झाले. यात 8 महिलांचा समावेश आहे. नाशिक शहरातील जुने नाशिक गावठाणात मोठ्या प्रमाणात जुने वाडे असून ते धोकादायक स्थितीत आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा शहरात रेल्वे उड्डाणपुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. 10 ते 14 वर्ष वयोगटातील ही मुलं आहेत. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमी कंडक्टिंग आणि सिलिकॉन क्षेत्रात आवश्यक मनुष्यबळाच्या जोरावर आपण वर्चस्व गाजवू शकतो, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली पुलाची एक मार्गिका सुरू. आयआयएम आणि ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत मंजूर. आणि 9 ऑगस्टपासून 19 जिल्ह्यांच्या 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी. 8 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि मदत त्वरित देण्याच्या सूचना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.